आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय सैन्य दलाकडून मध्यरात्री राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधले 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात 244 ठिकाणी आज युद्धस्थितीतला नागरी संरक्षण सराव होणार. राज्यातल्या 16 ठिकाणांचा समावेश. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. विविध धार्मिक स्थळांच्या विकासासाठी 5,503 कोटी रुपयांच्या प्रकल्पांनाही मान्यता. आणि 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची पदकांची लयलूट. पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील ज्या दहशतवादी तळांवरून भारताविरोधी दहशतवादी कारवायांचे कट रचण्याचं आणि हल्ले घडवून आणण्याचं काम चालवलं जातं असे तळ भारतीय सैन्य दलांनी मध्यरात्रीपासून सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेत उद्ध्वस्त केले आहेत. या मोहिमेत 9 तळांना लक्ष्य करण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. ही अत्यंत काळजीपूर्वकपणे आणि कुठलाही तणाव निर्माण न होता मोहीम राबवण्यावर भर देण्यात आला होता. यामध्ये पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही तळाला लक्ष्य करण्यात आलं नसल्याचंही निवेदनात पुढे म्हटलं आहे. पहलगाम इथे नुकत्याच झालेल्या निर्घृण हल्ल्यानंतर अनेक पावलं उचलण्यात आली असून त्याअंतर्गत ही कारवाई केल्याचं संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. मध्यरात्री कारवाई सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर पूर्णपणे देखरेख ठेवून होते. भारतीय सैन्यानं हाती घेतलेल्या या ऑपरेशन सिंदूरबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत माता की जय अशी प्रतिक्रिया एका समाज माध्यमावर नोंदवली आहे. सिंदूर या लष्करी मोहिमेची सविस्तर माहिती देण्याकरता भारतीय लष्कराच्या वतीनं आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. दरम्यान भारतानं दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या हल्ल्यावर काहीतरी घडणार आहे याची लोकांना कल्पना होती अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव लवकरच संपेल अशी आशा असल्याचंही ट्रम्प म्हणाले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील स्थितीवर आपण बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं म्हटलं आहे. शांततापूर्ण तोडगा निघावा यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष दोन्ही देशांच्या नेतृत्वाशी चर्चा सुरू ठेवतील असंही त्यांनी पुढे सांगितलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धसदृश स्थिती उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून सुसज्ज राहण्याच्या उद्देशानं केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना आज मॉकड्रिल म्हणजेच युद्धसज्जता सराव करण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातल्या 244 नागरी प्रभागांमध्ये हा सराव होणार आहे. राज्यात मुंबई उरण तारापूर ठाणे पुणे नाशिक रोहा धाटाव नागोठणे मनमाड सिन्नर थळवायशेत पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या 16 ठिकाणी हा सज्जता सराव होणार आहे. यात हवाई हल्ल्याच्या वेळी वाजवला जाणारा सायरनही वाजवला जाणार आहे. हल्ला झाल्यास कोणत्या स्वरूपाच्या हालचाली करायच्या याविषयी नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं तसंच धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा नियंत्रण कक्ष इत्यादींची सज्जता तपासून पाहणं हा या सरावाचा भाग आहे. या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या विविध यंत्रणा कार्यरत असतील तसंच या सज्जता सरावात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. यासंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले,
हा मॉक ड्रिल जे आहे ते 3 ठिकाणी होणार आहे. पुणे काउन्सिल हॉलमध्ये, एक तलेगाव नगर परिषदमध्ये आणि तिसरा मुळशी पंचायत समितीमध्ये. मॉक ड्रिलमध्ये वेगवेगळे विभागाचा समावेश असणार आहे. एनडीआरएफ, आर्मी, एअरफोर्स, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, नगर परिषद, महापालिका, फायर ब्रिगेड डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट. याचा उद्देश दोन आहे की लोकांमध्ये आपण जनजागृती करू की उद्या जर आपल्या दुश्मन देशासोबत युद्ध झाला तर काय काय काळजी घेतली पाहिजे, आणि दुसरं जे आपले वेगवेगळे विभाग आहे त्याचा जे रिस्पॉन्स टाईम कमीत कमी करण्यासाठी कोऑर्डिनेशन चांगलं असलं पाहिजे, त्या धर्तीवर आपण हा उद्या मॉक ड्रिल घेतोय.
दरम्यान पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत. पंतप्रधानांनी काल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासोबत पंतप्रधानांनी स्वतंत्र बैठका घेतल्या. जगातलं एक महत्वाचं व्यापार आणि वाणिज्य केंद्र बनण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल सुरू असून भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे व्यापार आणि एमएसएमई क्षेत्रासाठी अनेक नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते काल नवी दिल्लीत एका खासगी वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. केंद्र सरकारनं मानवकेंद्रित वैश्विकरणाचं धोरण स्वीकारलं आहे, त्यामुळे आपल्याकडे विकासाचं मोजमाप केवळ बाजारातील चढउतारांवर नाही तर सामान्य नागरिकांच्या स्वाभिमानाने जगण्याच्या आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या क्षमतेवर ठरतं, असं ते म्हणाले. भारताच्या हक्काचं पाणी आधी भारताबाहेर जात होतं, मात्र आता भारतातील पाणी भारतातच वाहणार आणि भारताच्याच उपयोगी पडणार, असं सूचक विधानही पंतप्रधानांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात 2022 पासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी 4 महिन्यात घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. जुलै 2022 बाठिया आयोगाचा अहवाल येण्याआधी ओबीसी आरक्षणाबाबत जी तरतूद होती त्यानुसार या निवडणुका घ्याव्यात, असं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह यांच्या पीठानं काल सांगितलं. तसंच 4 आठवड्यांच्या आत निवडणुकीसंदर्भातील अधिसूचना काढण्यात यावी, असं देखील सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी इथं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राज्यातील धार्मिक स्थळांच्या विकासासाठी 5,503 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाच्या जतन आणि संवर्धनासाठी सुमारे 681 कोटी रुपयांच्या निधीला यावेळी मंजुरी देण्यात आली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान आणि आदिशक्ती पुरस्कार योजना सुरू करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. आदिशक्ती अभियानासाठी 10.5 कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली. नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश 2025 जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तसंच लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सांगलीतील मिरज विद्यार्थी संघातर्फे आयोजित शतकमहोत्सवी वसंत व्याख्यानमालेचं उद्घाटन नुकतंच विद्या वाचस्पती शंकरराव अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आलं. 2 मे पासून सुरू झालेली व्याख्यानमाला 17 मे पर्यंत चालणार आहे. 1925 पासून आजपर्यंत अखंडपणे ही व्याख्यानमाला सुरू आहे. प्र के अत्रे, वी स खांडेकर, यशवंतराव चव्हाण, मंगेश पाडगावकर, लक्ष्मणशास्त्री जोशी अशा दिग्गजांनी या व्याख्यानमालेमध्ये आपले विचार मांडले आहेत. या शतकमहोत्सवी वसंत व्याख्यानमालेविषयी सांगताना अध्यक्ष डॉ मुकुंदराव पाठक म्हणाले,
दरवर्षी उत्तमोत्तम वक्ते बोलवणे, निरनिळ्या विषयावरचं ज्ञान लोकांना द्यावं हा हेतू आहे. या व्याख्यानमालेला एक निराळ रूप प्राप्त आहे आणि लोक चौकशी करतात की यंदा आम्हाला संधी मिळेल का, आणि लोकांच्याकडनं सूचनाही येतात की अमुक वक्त्याचं भाषण ठेवावं. यामध्ये निवड जानेवारी फेब्रुवारी पासून आम्ही करतो. निरनिळ्या वक्त्यांच्या डेट्स ठरवून मे महिन्याच्या 2 तारखेपासून 15 दिवसाची ही व्याख्यानमाला सलगपणे आजपर्यंत चालू आहे. 10,000 जास्त वक्त्यांची भाषणं या सभागृहामध्ये झालेली आहेत. या सर्व गोष्टीचं क्रेडिट हे मिरजेच्या श्रोतृवर्गाला जातं. सातत्यानं श्रोते उपस्थित राहतात, आपल्या भाषणानंतर निरनिळे प्रश्न विचारून ज्ञान वाढवून घेतात.
बिहारमध्ये सुरू असलेल्या 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कालच्या 3र्या दिवशी देखील महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. सिद्धेश घोरपडेनं सायकलिंगच्या स्क्रॅचरेस प्रकारात महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिलं. जलतरण क्रीडा प्रकारात आदिती हेगडे हिनं सलग 2र्या दिवशी सुवर्णपदकांची हॅट्रिक नोंदवत स्पर्धेत एकंदर 5 पदकं पटकावली. जलतरणामध्ये मुलींनी फ्रीस्टाईल रिलेमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. मल्लखांब क्रीडा प्रकारात पुरुष गटात महाराष्ट्र संघानं सलग 7व्यांदा रौप्य पदक पटकावलं. याशिवाय सायकलिंगमध्ये आकांक्षा म्हेत्रे, जुडो क्रीडा प्रकारात श्रावणी डिके यांनीही रुपेरी कामगिरी केली. स्पर्धेत पदकतालिकेत सध्या महाराष्ट्र अव्वलस्थानी असून महाराष्ट्राच्या खात्यात आतापर्यंत 6 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य अशी 19 पदकं आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय सैन्य दलाकडून मध्यरात्री राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधले 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात 244 ठिकाणी आज युद्धस्थितीतला नागरी संरक्षण सराव होणार. राज्यातल्या 16 ठिकाणांचा समावेश. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. विविध धार्मिक स्थळांच्या विकासासाठी 5,503 कोटी रुपयांच्या प्रकल्पांनाही मान्यता. आणि 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची पदकांची लयलूट. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.